खिडकीतनं बाहेर बघताना ना आभाळ आल्यासारखं दिसतंय, पण ते आभाळ सुद्धा ना काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाहीये. आणि आज दुपारी तर मी अजबच गोष्ट पाहिली, ती म्हणजे आज उन्हात पाऊस पडत होता. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक ने एंट्री मार ली है फिर से एक बार स्टूडियो में. और मैंने आपसे पूछा था कि क्या है आपकी पहली बारिश की यादें.
हाय, मी उदिता बोलतीय. पहिला पाऊस म्हणजे माझ्यासाठी अगदी, मी लहानपणापासून लहान होते तेव्हापासून मी अक्षरशः पहिल्या पावसात भिजतीय ते आतापर्यंत.
अच्छा,
पहिला पाऊस म्हणजे ते ती फिलिंगच खूप मस्त असते. मातीचा वास, सगळीकडे हिरवळ वगैरे. मुलगी म्हणून असं सांगते मी की पहिल्या पावसात भिजल्याने आपली स्किन पण खूप छान राहते.
ओ हो, ही नवीनच टिप मला काहीतरी कळतीय.
हो, मी एक्सपिरियन्स केलंय स्वतः त्यामुळे.
अच्छा अच्छा, पिंपल्स वगैरे जातात की काय मग?
हो जातात.
अरे वा, ह्या सगळ्या मुलींना ना पहिल्या पावसामध्ये भिजलंच पाहिजे. पहिला जरी नसेल झाला तरी पण येणाऱ्या 2-3 पावसात भिजलंच पाहिजे, नाही का?
हो, ते तर आहे बाबा, हमकाच भिजलं पाहिजे.
बरेचसे लोक पहिल्या पावसात भिजलेत यावेळेस नक्कीच, कारण की आपल्या नांदेडमध्ये इतकी जास्त गर्मी होती ना की पहिल्या पावसात भिजणं म्हणजे ते अगदी आपल्यासाठी भागच होतं. तुम्ही भिजलात ना पहिल्या पावसामध्ये, मग काय आठवणी आहे तुमच्या पहिल्या पावसाच्या सांगा. डायल करा 9607007935 म्हणजेच 9607007935. तुमच्या पहिल्या पावसाच्या आठवणी काय ते सांगायचं आहे. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.